पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशांतल्या लोकांकडे संवाद साधतले. हो या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 112 भाग आसतलो. आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर AIR न्यूज वेबसायटीचेर आणि न्यूज ऑन एअर मोबायल एपाचेर हो कार्यक्रम प्रसारित जातलो. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलांचेर ताजे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशीक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित करतली. विकसित भारत एट 2047 ही दरेका भारतीयाची महत्वाकांक्षा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. ते काल नवी दिल्लीत नीती आयोगाच्या 9व्या गव्हर्निंग कौन्सिलाच्या बसकेत उलयताले. हे दशक तांत्रिक आणि भू राजकीय बदलांचे आणि संधींचे असा असे प्रधानमंत्र्यांनी म्हणले. भारतान या संधींचो फायदो घेवचो आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीक पोषक अशी धोरणा करची असे तांणी म्हणले. देश योग्य दिशेन वता असे मोदी हांणी सांगले. तांणी म्हणले, देशवासियांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास असा. नीती आयोगान आयोजित केल्ल्या आकांक्षी जिल्हो कार्यक्रमाचे प्रधानमंत्र्यांनी कौतुक केले. नीती आयोगाची गव्हर्निंग कौन्सिल बसका राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रान झाली. नीती आयोगाचे अध्यक्ष प्रधानमंत्री मोदी हांणी या बसकेचे अध्यक्षपद सांभाळले. या बसकेक राज्यांचे मुखेलमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्री, पदसिद्ध सदस्य आणि विशेष निमंत्रित आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि सदस्य उपस्थित आशिल्ले. भाजपशासित राज्यांतल्या मुखेलमंत्री आणि उपमुखेलमंत्र्यांची बसका काल सांजवेळार नवी दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात झाली. या बसकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि घरमंत्री अमित शाह उपस्थित आशिल्ले. मोदी हांणी बसकेक हजर आशिल्ल्या मुखेलमंत्री आणि उपमुखेलमंत्र्यांकडे साबार मुद्द्यांचेर चर्चा केली. ही बसका लोकसभेचे वेंचणुके उपरांत आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाले उपरांत कांय दिसांनी झाली. भाजप नियमित अंतरान अशी बसका घेता. राज्यांतल्या येवजण्यांचो नियाळ घेवप आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी उपक्रमाचे फायदे सर्वसामान्य मेरेन पावता हाची खात्री करप हो ताजो हेत असा. कला आणि संस्कृती संचालनालयान गीत शकून संस्थेच्या जोड पालवान संगीत संमेलनाचे आयोजन केला. आज दनपरा 3 वरां सावन पणजेन इन्स्टिट्यूट मेनेजर्स ब्रगांजा सभाघरान हे संमेलन सुरू जातले. पद्मविभूषण डॉ गंगूबाई हांगल आणि किशोरी आमोणकार हांच्या यादीत हे संमेलन ओपला. केंद्रीय वीज आणि अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक उक्तावण सोहळ्यात मुखेल सोयरे म्हणून हजर रावतले. डॉ प्रफुल्ल हेदे, राजेश देपो, नितीन कुकळकार आणि सगुण वेळीत मानाचे सोयरे हजर रावतले. राघव भट तबला वादन, ईशानी देसाय भरतनाट्य, सुरेश पत्की, डॉ शिल्पा दुबळे परब, तेजा दवळीकार हांचे गायन आणि हेर मैफिली जातल्यो. दिवचल शारांत सध्या देवळां फोडून चोरी करपाचे प्रकार वाढल्यात. फाटल्या 26 जूना राती 4 देवळां फोडिल्ली म्हणसर 24 जुलय 2 देवळां फोडपाची घडणूक घडली. चोरयेच्यो ह्यो घडणुको पळयल्यात तर शारांत एक टोळी आसा असो दुबाव येता. ह्या फाटभुंयेर दिवचल पुलिसा वतीन दिवचलेन वेगवेगळ्या देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांची एक बसका आपयली. या बसकेक 30 परस चड पदाधिकारी हजर आशिल्ले. पुलीस निरीक्षक दिनेश गडेकार हांच्या मार्गदर्शनाखाला जाल्ल्या या बसकेन देवळां सुरक्षेचो मुद्दो मुखेलपणान चर्चेक आशिल्लो. बायना वास्कोच्या रवींद्र भवनाच्या वतीन 30 जुलय ते 5 ऑगस्ट मेरेन कला संगीत महोत्सवाचे आयोजन केला. हातून कोकणी नाटक, तियात्र, मराठी विनोदी नाटक, गझल, गीता, संगीत कार्यावळी आदीचो आस्पाव असा. ही कार्यावळ रवींद्र भवनाच्या वीर सावरकर प्रेक्षक गृहांत सांजवेळा 7 वरांचेर जातली अशी माहिती रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव आणि पत्रकार परिषदेन दिली. आणि इथल्यानी प्रादेशिक खबरो सोपल्यो.